अतिक्रमण केलंय पुर सरकारी जागेवर अतिक्रमण केलंय पुर पिढ्यान पिढ्या हे टिकणार नाही बिनकायद्याचं घर ए बाई
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
मग दिवस असो की रात नाही बघणार कुठलं नात मग दिवस असो की रात भितर तोडून घुसविल आत पुढे बघणार नाही काय होत भितर तोडून घुसविल आत पुढे बघणार नाही काय होत शेजारी पाजारी कवतील सारी शेजारी पाजारी कवतील सारी सांगणं हे माझं खरं तुला सांगणं हे माझं खरं
बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
थंड पाणी माझ्या घरात येते दांडानी तुझ्या नळात थंड पाणी माझ्या घरात येते दांडानी शब्द घेना ग माझे ध्यानी करू नको अशी मनमानी शब्द घेना ग माझे ध्यानी करू नको अशी मनमानी तुझ्या वाणी अति शहानी ग तुझ्या वाणी अति शहानी केले किती बेघर मी केले किती बेघर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
टेप तुझ्या घरात घेऊ दे माप घर हातात माझा टेप तुझ्या घरात घेऊ दे माप नको बघू अशी गुपचूप तुला करणार नाही मी माफ नको बघू अशी गुपचूप तुला करणार नाही मी माफ तुझी खरेदी बघून घे आधी ग तुझी खरेदी बघून घे आधी करू नको उशीर आता करू नको उशीर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
ताबेदार सवे शेषराव अमलदार मी हुकमाचा ताबेदार सवे शेषराव अमलदार मला सांगतोय वारंवार आता अखेरचा उडवा बार मला सांगतोय वारंवार आता अखेरचा उडवा बार दिलेली तारीख नको पाहू बारीक दिलेली तारीख नको पाहू बारीक गव्हाण दे सुपर ड्रायव्हर गव्हाण दे सुपर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
काय बोलते सगळं टर टर माझा फिरवू काय बुलडोजर
काय बुलडोजर,
काय बोलते सगळं टर टर।